विविध भारती पुणे, राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आज संध्याकाळी कमी करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त होऊ शकतो. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. इंद्रायणी नदीवरील मोई गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं तो वाहतुकीस बंद करण्यात आला असून तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यानुसार पात्र नागरिकांनी येत्या 16 ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलं आहे. पुण्यातील बहुचर्चित वर्तुळाकार मार्गाच्या खर्चासाठी खुल्या बाजारातील कर्जरोख्यांच्या माध्यमातून 5,500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतला आहे. एकंदर 136 किलोमीटर लांबीचा हा वर्तुळाकार मार्ग असून शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून तो जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीचं कंत्राट घेण्यासाठी एकंदर 19 मोठ्या खासगी कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट, गंबूट, हातमोजे ही सुरक्षा प्रावरण पुरवण्याच्या निविदेला उशीर झाला आहे. ही निविदा स्थायी समितीसमोर मान्य झाल्यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांना साहित्य पुरवलं जाईल असं महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी स्पष्ट केलं आहे. शहरात स्वच्छ संस्थेच्या 3,850 पेक्षा जास्त कचरा वेचकांकडून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. उरळी देवाची इथे जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काढलेल्या बायोमायनिंगच्या 100 कोटींच्या निविदेत योग्य स्पर्धा होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल असं पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. या निविदेच्या बैठकीमध्ये ठेकेदारांनी विशिष्ट अटी आणि नियमांमुळे स्पर्धा होणार नाही असं मत मांडलं होतं. फुरसुंगी उरळी देवाची इथल्या कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्ष कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विशिष्ट ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र ते काढण्यासाठी दिव्यांगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तपासणीसाठी रुग्णालयामध्ये त्यासंदर्भातील तज्ज्ञ उपलब्ध असतीलच असं नाही, त्यामुळे पुन्हा वेगळ्या रुग्णालयाची निवड करावी लागते. कोणत्या रुग्णालयामध्ये कोणते तज्ज्ञ उपलब्ध आहेत यासंदर्भात माहिती उपलब्ध व्हावी अशी मागणी पुणे संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत 27,186 अर्ज भरण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पार पाडावी असं आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचं उत्पादन अचानक मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. पुण्याच्या किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरानं 100 ओलांडली आहे. अन्य भाज्यांचे दरही कडाडले आहेत. आजच्या काळात अभिजन आणि बहुजन यातील भेदरेषा पुसल्या गेल्या पाहिजेत. एकात्मतेसाठी विचार पातळीवर सर्वांनी समता, शांतता, करुणावादी विचारांचा जागर केला पाहिजे अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाद सबनीस यांनी पुण्यात व्यक्त केली. पाली मराठी भाषेचं पहिलं शब्दकोशकार बाबा भारती यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि 34व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचं वितरण करताना डॉ सबनीस बोलत होते. बाबा भारती यांचा समतेचा आणि शांततेचा संदेश महेंद्र भारती पुढे नेत आहेत ही गौरवाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. पावसामुळे पुणे शहरात 24 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलानं पडलेली झाडं बाजूला करून रस्ते मोकळे केले. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या स्पार्टन मान्सून लीग अजिंक्यपद T20 क्रिकेट स्पर्धेत निखिल नासेरी यानं पटकावलेल्या 127 धावांच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबनं गट्स अँड ग्लोरी संघाचा 158 धावांनी पराभव केला. अन्य दुसऱ्या सामन्यात विपुल खैरे यानं अष्टपैलू खेळीच्या जोरावर लीजंड्स स्पोर्ट्स क्लबनं रॉयल स्पोर्ट क्लबचा 4 गडी राखून पराभव करत विजयांची हॅट्रिक नोंदवली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.